ती लक्ष्मीला ते उद्देशून बोलती तिच्या गाण्यामधून. तर ती अशी म्हणते की आता ती बाई आली आणि तिला म्हणते की तुला गाईचा गोठा किती दाऊ, गाईचा कोटा किती दाऊ, म्हणजे गाई गाई आहेत, काही बकरी आहेत, म्हशी आहेत, म्हणजे ते एक लक्ष्मी आहे, मग ती सर्व पाहून तुझा, म्हणजे की ती त्याला सांगते गाण्याच्या याच्यामधून त्या लक्ष्मीला सांगते
की हे पहा,
हे सगळं पहा.
असं सो ही सेज की व्हेन दॅट लेडी कम्स, एनी लेडी इन द फॉर्म ऑफ लक्ष्मी, शी कम्स, द ओनर ऑफ द हाऊस, द लेडी हु इज सिंगिंग थ्रू सॉंग्स, शी इज टेलिंग हर द वुमन हु कम्स इन द हाऊस दॅट यू गो अँड सी माय, आय हॅव काउज, आय हॅव बफेलो, आय हॅव शीप, सो यू सी दॅट दिस इज माय लक्ष्मी, दिस इज वॉट ही सेज.
गाण्यामधून उद्देशून तिला सांगते,
सो थ्रू द सॉन्ग शी सेज लाइक दॅट.
यस.